चीनीमंडी.com पॉडकास्ट।
शेतामध्ये जोपर्यंत ऊस आहे तोपर्यंत कारखाना चालणार, कॅबिनेट मंत्री। थाना भवनमध्ये आपल्या शिबिर कार्यालयावर जिल्ह्यातील वेगवेगळ्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कॅबिनेट मंत्री सुरेश राणा यांनी ऊस, स्वच्छ पाणी आदींबाबत आदेश दिले आहेत। कारखान्याच्या जिल्हा ऊस अधिकाऱ्यांनी शामली साखर कारखान्यांबरोबर बैठक घेऊन ऊसाचे पैसे भागवण्यामध्ये गती येण्यासाठी सामाजिक अंतर, केन यार्ड आणि पिण्यासाठी स्वच्छ पाणी, जोपर्यंत शेतकऱ्यांच्या शेतातील शेवटचा ऊस आहे तोपर्यंत साखर कारखाना सुरू ठेवण्याचा आदेश दिला आहे। सुरेश राणा यांनी DM जसजीत कौर, SSP CDO शंभूनाथ तिवारी, जिल्हा ऊस अधिकारी विजय बहादूर सिंह, जिल्हा अधिकारी प्रदीप कांत, XIIN जवाहर सिंह आदी यांच्याबरोबर बैठक घेतली। बैठकीमध्ये कॅबिनेट मंत्री सुरेश राणा यांनी साखर कारखाना शामलीच्या अधिकाऱ्यांना आदेश दिले की त्यांनी उद्यापासून कारखाना गेटसहित इंडेंटमध्ये 20% शेतकऱ्यांच्या उभ्या ऊसाच्या सर्वेक्षणाच्या पावत्या देखील द्याव्यात।